श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागात आपण पाहिलं, जर मनाला आणि चित्ताला नियमित करायचं असेल, नियंत्रित करायचं असेल, तर कुठले कुठले उपाय आहे। पण शेवटी माऊलीनी सांगितलं, परमात्म्याने हे सांगितलं की बाबा अर्जुना, हे आत्तापर्यंत तुला जे सांगितलं ते तुला सोपं वाटत असेल, पण हे इतकं सोपं नाही आहे, यासाठी खूप तयारी पाहिजे। आणि हे कसं सोपं आहे, हे अवघडातलं सोपं आहे। आणि ते कसं, जणू काही आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालावं असं आहे ते। त्या पुढचा भाग आपण आज घेणार आहोत। सुरू करूया 6व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकापासून पुढचं निरूपण। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सर्वभूतस्त्वथात्मात्मां सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्रा समदर्शनाः यो मां पश्यति सर्वत्र सर्वच्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो प्राणी मात्रांच्या ठिकाणी आत्म्यास पाहतो व आत्म्याच्या ठिकाणी प्राणीमात्र आहेत असे पाहतो। तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो। जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो, त्याला मी कधीही दृष्टीआड होत नाही व तो मला कधीही दृष्टीआड होत नाही। हा पुढचा उपाय सांगत आहे बरं का अर्जुनाला, की जर तुला त्या मार्गाने तुझं मन काबूमध्ये येत नसेल तर हा एक दुसरा मार्ग आहे। आणि काय मार्ग आहे, तरी मातम सकळ देही असे येथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे ये तुले हो आवेगा एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूताचे नी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया एरवीन बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माजी जैसा उदकाचे नि आयुष्ये रसू का गगनाचे निमाने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषतोगा। आणि मी तर सर्व देहामध्ये आहे, यात विचार करण्यासारखे काही नाही। आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे, हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे। पण बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे, हे मान्य केले पाहिजे। बुद्धीने सर्वत्र सर्वांच्या ठाई मलाच पाहिले पाहिजे। एरवी तरी अर्जुना जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतांत सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भजतो, प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या अंतकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो, अर्जुना मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे। कारण असे जरी बोलले नाही तरी मग तो मीच आहे, तिथे अद्वैत नाहीच। दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच असतात, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहेच आहे। दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा आणि मी तया माझी। ज्याप्रमाणे जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत ओलावा आहे, अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, अगदी त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे, त्याचं पुरुषत्वच मी आहे। सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थिताः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते। माझे एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांच्या ठाई असलेल्या मला सेवितो, माझी सेवा करतो, तो देह नाम इत्यादी सर्व उपाधीने युक्त असला तरी तो पूर्णपणे मत्स्वरूपच झालेला असतो। जेणे ऐक्येची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंती एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्या चणाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे मग सांग पा कैसे नि अडे जो प्रतीतीचे नि पाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करुये काई। अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सूतच असते, एक तंतूच असतो, त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले, अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ आहेत, त्यापासून निरनिराळे दागिने जरी तयार केले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, सोने हे एकच आहे, अशी पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्य स्थिती प्राप्त केली आहे, अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावली आहेत का, अशा अद्वैत दिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली, अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे तो देह तादात्म्य घेऊन देहात कसा अडकून राहील, तो देह तादात्म्याच्या वर जाऊन मी आत्मा आहे असे समजेल, माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापकपण असे जरी म्हटले नाही तरी तो सहजच व्यापक झाला, कारण तो माझ्या बरोबरीचा झाला। आता तो देहधारी जरी असला तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही अशीही त्याची स्थिती शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल असे नाही, त्याला अजिबात शब्दांनी एक्सप्लेन करता येणार नाही। आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नाही, शरीरात जरी असला तरी तो त्या शरीराचा नाही आहे, ऐसे बोलवरी होये ते करूये काय, त्याच्याबद्दल काय बोलायचं। आत्मप्योन्नेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मता। हे अर्जुना, सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पाहतो, सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखेच पाहतो, आपल्याहून भिन्न आहे असे जाणत नाही, तो योगी अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेला पोचलेला आहे असे जाणावे, कशाचंच त्याला सुख आणि दुःख दिसत नाही। म्हणून असो ते विशेषे आपण पया सारखे जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादि वर्मे का शुभाशुभे कर्मे दोनी ऐसी मनोधर्मे नेणे चिजो। हे सम विषम भाव आणी कहीं विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती। हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्यची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले। तया ही देह एकुकी राथी लौकिकी सुख दुखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसीची प्रतीती पर ब्रह्मचिहा। म्हणोनी आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा। हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी जे साम्या परौती जगी प्राप्ती नाही। म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे। जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पाहतो, एक दोन क्षण नाही निरंतर आपल्यासारखेच पाहतो, सुख दुःखादी वर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने जाणतच नाही, हे सुख आहे की हे दुःख आहे, हे पुण्य आहे की हे पाप आहे, या सर्व गोष्टीच्या वर तो गेला असतो। हे सम विषम भाव म्हणजे बरे वाईट, आणखी ही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयव आहेत असे जो समजतो, हे गाय, हे डुक्कर, हा घोडा, हा माणूस, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, असला कसलाच भेद तो अंगात ठेवत नाही। हे वेगवेगळे काय सांगावे, ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे, त्यालाही देह आहे, तोही देहातच असतो हे खरे, आणि लोकात त्याला सुखी दुःखीही म्हणतात। काही लोकांना तो सुखी दिसतो, काही लोकांना दुःखी दिसतो, परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो सुख दुःख लोकांना दिसताना सुद्धा तो पूर्ण परब्रह्मच आहे। म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपणच जगत व्हावे अशा एका साम्याचीच हे अर्जुना तो उपासना कर। म्हणून आपण पा विश्व देखीजे, आपल्यामध्येच विश्व पाहावे आणि आपण विश्व होईजे। जर आपल्यामध्येच आपण विश्व पाहलं तर मग आपणच विश्व झालो ना, असे साम्याची एक उपासीजे पांडवागा, अशा एका साम्याचीच उपासना कर। तू समदृष्टी ठेव असे आम्ही एवढ्याकरिता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आहो, कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही। या जगात सर्वात मोठा कुठला लाभ असेल तर सर्वत्र समभाव ठेवणे, सर्व जगाला एकसारखं पाहणे, कशाही प्रकारचा भेदभाव न करता सर्व प्रकारचे प्राणी एकाच योग्यतेचे आहे असे पाहणे, आणि प्रत्येक माणसामध्ये एक आत्माच आहे, मग तो कुठल्याही वर्णात कुठल्याही धर्मात जन्माला आलेला असे ना का, तो सर्व एकच एक आहे। याच्यावर अर्जुनाला एक प्रश्न पडला आणि त्याला वाटलं की ही उत्तम साम्यस्थिती आपल्याला कशी प्राप्त होईल, म्हणून अर्जुनाचा आता प्रश्न आहे इथे। अर्जुन वाच यो योम योगस्त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्कृतम्। अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तू जो हा मला समदर्शनाचा योग सांगितलास तो माझे मन चंचल असल्यामुळे माझ्या ठिकाणी स्थिर राहील असे मला अजिबात वाटत नाही। हे कृष्णा, मन चंचल, क्षोभक, बलयुक्त आणि वळविण्यास कठीण आहे, त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहाप्रमाणे अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. किती प्रासंगिक आणि प्रामाणिक प्रश्न अर्जुनाचा आहे की हे देवा, तू हा जो योग सांगितला आधी अष्टांग योग आणि आता समदर्शनाचा योग सांगतोस, पण हा समदर्शनाचा योग जोपर्यंत मन स्थिर नाही तोपर्यंत शक्य नाही, आणि माझे मन स्थिर राहील असे मला वाटत नाही. चंचलन ही मनन कृष्णा प्रमाथी बलवद्रढम. हे कृष्णा, हे मंत्र फार चंचल आहे, याला काबूमध्ये मी कसे आणू? अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवड हे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. एरवी रहा टावया थोडे त्रैलोक्यया. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. का राहे म्हणतलिया राहेल महावातू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्येसी हात फळी मिळवणी जाय. जे विवेका ते भुलवी संतोषासी चाळलावी. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे बुवावो जया संयमची होय सावावो. ते मनापुला स्वभाव सांडिलकाई. म्हणून मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य येईल. हे विशेषेही न घडेल तया लागी. यावर अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीमुळे खरोखर आमच्यावर उपकार करत आहात आणि आम्हाला सांगत आहात, परंतु महाराज या मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता आम्हाला लागत नाही आहे, आणि मला हा पत्ता लागेल असे वाटतही नाही. तर सापडत नाही, आणि कितीही मनाला काबूमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर ते काबूच्या बाहेर असते, आणि या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्यसुद्धा अपुरे पडते. म्हणून हे कसे होईल? देवा सांग, एखाद्या माकडाला कधी समाधी लागेल का? किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर कधी थांबेल का? जे मन नेहमी बुद्धीला छळते ते त्या बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही, आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते. जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते, आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपल्याला दाही दिशांना फिरविते. ज्याला आवरू गेले असता ते जास्त उसळते. ज्याला निरोधच सहाय्य होतो असे ते मन आपला स्वभाव टाकील का? म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे एवढ्याकरिता फार करून घडणार नाही असे मला वाटते. यावर देवाचे अत्यंत मार्मिक उत्तर त्या अर्जुनाला आहे, आणि हे मार्मिक उत्तर आपण सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.
श्री भगवान उवाच, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गुह्यते.
श्री कृष्ण परमात्मा म्हणाले, हे अर्जुना तुझी गोष्ट एकदम खरी आहे. मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे, परंतु अर्जुना सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. माऊली याचा भावार्थ सांगताना आणखी सोपं करून सांगतात. काय म्हणतात?
तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावुगा परी वैराग्याची नियाधारी जरी लाविले अभ्यासाचिये मोहरी तरी के तुलेनी एके अवसरे स्थिरावेल का जे यया मनाचे एक निके जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके मनोनी अनुभव सुखाची कवतुके दावीत जाईजे।
तेव्हा देव म्हणाले, अर्जुना तू म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे। या मनाचा स्वभाव खरोखर चपळ आहे, परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळविले तर काही एका वेळाने ते स्थिर होईल। कारण की या मनाच्या अनेक गोष्टी वाईट आहेत, पण या मनाची एक गोष्ट खूप चांगली आहे। आणि ती चांगली गोष्ट म्हणजे की ते त्याला एकदा गोडी लागली, कोणत्याही एखाद्या विषयाची त्याला गोडी लावली की का त्या अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी ते समकते। म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखाची गोडी लाव आणि ही गोडी त्याला वारंवार दाखवित जा, म्हणजे तो या आत्मसुखाकडे वळत जाईल।
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिहि वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्नुमु मापायत।
विरक्ती आणि अभ्यास यांच्या अभावी ज्याचे अंतकरण स्वाधीन नाही त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे, हे मलाही पटते, देव म्हणतात। परंतु ज्याचे अंतकरण स्वाधीन आहे त्याने वर सांगितलेल्या उपायांनी प्रयत्न जर केला तर मग त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे। कोणता उपाय? मनाला आत्मानुभवाची आत्मसुखाची गोडी लावावी।
एरवी तरी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरगती कही तया ना कळे हे आम्ही न मनू काई परी यमनैमांचिया वाटान वचिजे कही वैराग्याची से न करीजे केवळ विषय जळी ठाकिजे बुडी देऊनी या जालिया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चल होईल काई कैसे निसांगे मनोनी मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहू तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटके परी आपण पया अभ्यासून ठाके हे चिमणे।
एरवी ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासाकडे वळत नाहीत, त्यांना मन आवरत नाही, ही गोष्ट आम्हालाही कबूल नाही का? परंतु यम नियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची कधीसुद्धा आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले, आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावला नाही तर ते स्थिर कसे होईल? सांग अर्जुना, एखादा असा माणूस असेल ज्याला वैराग्याबद्दल काही माहीतच नाही, ज्याच्या घरात कधी काही धार्मिक अनुष्ठान होतच नाहीत, ज्याला अध्यात्माबद्दल आवडच नाही, त्याचे मन कसे काय काबूमध्ये येईल? म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला आरंभ कर, मग निग्रह कसा होत नाही ते पहा। जर मनाने ठरवले की निग्रह करायचाच तर मग तो होणारच, बुद्धीचा संकल्प सिद्ध होणारच। तर योग साधन जेवढे आहे ना ते सर्वच खोटे आहे असे नाही, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण, आपण अभ्यासासाठी तयार नाही असे म्हण। अंगामध्ये योगाचे जर सामर्थ्य असेल तरच मग हे शक्य होऊ शकते।
आंग योगाचे होय बळ तरी मनके तुले चपळ काय महदादी हे सकळ आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती तेन चुके साच योग बळे सी न तुके मनोबळ परी तोची योग कैसा के विजाणो आम्ही ये तुले दिया मातुही नेणो म्हणून मनाते जी म्हणो अनावर हे हा आता आघवे या जन्मा तुझे नी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आ महा जाहला आजी।
तर अंगामध्ये योग्यता किंवा योगाचे जर सामर्थ्य असेल तर त्यापुढे मग मनाची चपलता चालणार नाही, किती वेळ चालणार आहे हे महत्त्वादी सर्व आपल्या अधीन होणार नाही का? ही सर्व महत्त्वाची माया आपल्या अधीन होईल। त्यास प्रसंगी अर्जुन म्हणाला, योग्य बोलला देवा। देव म्हणतात त्या चूक नाही, योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना करता येणार नाही। परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे ह्याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती। म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे, कृष्णा ह्या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने आता सांप्रत आम्हाला ही योगाची ओळख झाली। अशा प्रकारे अर्जुनाने देवाचे परत परत धन्यवाद केले, देवाला विनंती करून सांगितले की देवा आज फार मोठी कृपा केली, आजपर्यंत आपण एकत्र होतो पण कधी मला या योगाचा तू परिचय करून दिला नाहीस, आज तू या योगाचा मला परिचय करून दिला, खूप बरे केलेस। एकापाठी एक योगाचे उपाय सांगितलेत, मनोनिग्रहाचे उपाय सांगितले, इंद्रिय निग्रहाचे उपाय सांगितलेत, देवा तू खरोखर धन्य आहेस। यापुढे अर्जुनाची आणखी एक शंका, उद्या अर्जुन आणखी एक शंका विचारणार आहे आणि त्या शंकेचे देव फार सुंदर पद्धतीने निरसन करणार आणि माऊलीचे त्यावरील अनुपम निरूपण आपण ऐकणार आहोत। आज 36व्या श्लोकावर आपण इथे थांबत आहोत आणि 6व्या अध्यायाच्या 37व्या श्लोकापासून आपण उद्या परत नवीन भाग घ्यायला सुरुवात करू। आज इथेच विश्रांती घेऊ। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।